आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत चीन सीमेवर लडाखमध्ये युद्ध अभ्यासादरम्यान 5 जवानांना वीरमरण. आकाशवाणीवरील मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देश विदेशातील नागरिकांशी साधणार संवाद. 3 नव्या फौजदारी कायद्यांच्या जागरूकतेसाठी आज मुंबईत परिषद. अल्प कार्बन ऊर्जेच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून 150 कोटी डॉलर्सच्या वित्त पुरवठ्याला मान्यता. आणि T20 क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताची मोहोर. तर महिलांच्या क्रिकेट कसोटीमध्ये 603 धावांचा विक्रम. आता सविस्तर बातम्या. भारत चीन सीमेवर लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या T-72 रणगाडा युद्ध अभ्यासादरम्यान झालेल्या अपघातातल्या बचाव कार्यात काल रात्री थांबवण्यात आलं. 5 जवानांना या अपघातात वीरमरण आलं. या 5ही वीरांचे मृतदेह हाती लागले असल्याचं सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दौलत बेग ओडे भागात रणगाडा युद्धाचा सराव सुरू असताना श्योक नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही दुर्घटना घडली अशी माहितीही प्रवक्त्यानं दिली आहे. आकाशवाणीवरील मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशविदेशातील नागरिकांच्या संवादाशी मासिक कार्यक्रमाच्या 111व्या भागाचं प्रसारण आज सकाळी 11 वाजता होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल. त्यानंतर लगेच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. चालू आर्थिक वर्षात भारत 800 अब्ज डॉलर्सची निर्यात करणं अपेक्षित असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल सांगितलं. काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सांताक्रूझ इथं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील निर्यात प्रक्रिया क्षेत्र तसंच निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी असलेल्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेटंट्स डिझाईन्स आणि ट्रेडमार्कचे नियंत्रक आदी संस्थांच्या कामाचा आढावा गोयल यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना दिली. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेण्याची इच्छा असते, मात्र आर्थिक अडचणींमुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तसंच लाडकी बहीण या योजनेचा शासनादेश काढून विरोधी पक्षनेत्यांना दिला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. येत्या 1 जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा 1500 रुपयांच्या रुपानं याचा फायदा होईल. 2.5 कोटीहून जास्त महिलांना त्याचा फायदा होणार असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज फौजदारी न्याय प्रणालीच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग या विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय सक्षम अधिकारी 2023 या 3 नवीन फौजदारी कायद्यांबाबत न्यायाधीश वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल, महाराष्ट्राचे विधी आणि न्याय व्यवस्था मंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई, गुजरात, पंजाब या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती या 3 नवीन कायद्यांवर बोलणार आहेत. परिषदेत उद्घाटन सत्र आणि त्यानंतर प्रत्येक नवीन कायद्यावर 3 तांत्रिक सत्र होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जागतिक बँकेनं कमी कार्बन ऊर्जेच्या विकासाला गती देण्यासाठी भारताला मदत म्हणून दुसऱ्या टप्प्यातल्या 150 कोटी डॉलर्सच्या वित्त पुरवठ्याला मान्यता दिली आहे. हरित हायड्रोजन, इलेक्ट्रोलायझर आणि वाढीव नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी ही मदत केली जाते. यापूर्वी जून 2023 मध्ये जागतिक बँकेनं पहिल्या टप्प्यासाठी 150 कोटी डॉलर्स मंजूर केले आहेत. या नवीन निधीमुळे भारताला हरित हायड्रोजन उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी आणि कमी कार्बन गुंतवणुकीसाठी निधी उभारण्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजना आणि ऊर्जा संक्रमण या उद्दिष्टांची प्राप्ती हे भारताचं ध्येय आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 2 दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत. यावेळी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सीम अल थानी यांची ते भेट घेणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सांस्कृतिक तसंच दोनही देशातल्या विविध क्षेत्रातील नागरिकांचं परस्पर सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. भारतीय नौदलातील विनाशिका आयएनएस रणवीर बांगलादेशातल्या चट्टग्राम बंदरावर सदिच्छा भेटीसाठी दाखल झाली आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या बांगलादेश भेटीच्या पार्श्वभूमीवर आयएनएस रणवीर बांगलादेशमध्ये दाखल झाली आहे, असं बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी एक्स या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. पूर्वेकडील समुद्र क्षेत्रात क्षेपणास्त्र विनाशिका आणि आघाडीच्या भागात युद्धजन्य मदत पुरवणं यासाठी ही विनाशिका तयार करण्यात आली आहे. युगयुगीन भारत संग्रहालय भारताचा प्रदीर्घ प्रवास दर्शवण्याचं काम करेल असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केला. नव्यानं उभारण्यात आलेल्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रायसीना हिल्स परिसरात राष्ट्रीय संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे. 1,54,000 चौरस मीटर क्षेत्रफळ क्षेत्रात फ्रान्सच्या मदतीनं जगातल्या सर्वात मोठ्या संग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे. भारत आणि फ्रेंच प्रतिनिधींदरम्यान या संदर्भातल्या बैठकीची काल नवी दिल्ली इथं सांगता झाली. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथची वार्षिक यात्रा सुरळीतपणे सुरू असून यात्रेसाठी देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं यात्रेकरू दररोज मंदिराचं शहर असलेल्या जम्मूमध्ये पोहोचत आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवशी काल 12,221 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतल्याची माहिती आकाशवाणी श्रीनगरच्या प्रतिनिधीनं दिली. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे शहरात प्रवेश करत आहे. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. भवानीपेठेतल्या विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामासाठी येईल, तसंच नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी येईल. केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या लोअर परळ आणि मालाड इथल्या पारपत्र सेवा केंद्रातले पारपत्र सहाय्यक आणि वरिष्ठ पारपत्र सहाय्यकांसह 14 अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे 12 गुन्हे नोंदवले आहेत. या व्यतिरिक्त सीबीआयनं 18 पारपत्र सुविधा देणारे खासगी प्रतिनिधी आणि दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपूर्ण माहिती असलेले अर्जदार किंवा ज्यांच्याकडे पूर्ण दस्तावेज नाहीत त्यांना पारपत्र जारी करण्यासाठी गैरप्रकार केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. आयसीसीच्या 20 षटकांच्या विश्वचषकावर भारतानं 17 वर्षानंतर आपलं नाव कोरलं. 2007 नंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं अत्यंत उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या. विराट कोहलीनं स्पर्धेतला धावांचा दुष्काळ संपत 76 धावा करत संघाला 3-34 वरून मजबूत अवस्थेत आणलं. अक्षर पटेलनं 47 तर शिवम दुबेनं 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरी क्लासेन, क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड मिलर यांनी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र भारतीय गोलंदाजांनी टिचून केलेल्या गोलंदाजीला सूर्यकुमारसारख्या क्षेत्ररक्षकांनी जबाबदार साथ देत विश्वचषक खेचून आणला. हार्दिक पांड्यानं 3 तर जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंगनं प्रत्येकी 2 बळी घेतले. विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1983, 2007, 2011 आणि 2024 असा एकंदर 4 वेळा भारतानं विश्वचषक उंचावला आहे. तर महिलांच्या क्रिकेटमध्ये चेन्नई इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं 6 बाद 603 धावांचा डोंगर रचून नवा विक्रम प्रस्थापित करत डाव घोषित केला आहे. शेफाली वर्माच्या 197 चेंडूतील वेगवान 205 धावा, स्मृती मंधनाच्या 149 धावा तर जेमिमा रॉड्रिक्स, हरप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ही कामगिरी केली. तर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 4 बाद 236 धावा झाल्या आहेत. नैऋत्य मोसमी पावसाची येत्या 2-3 दिवसात देशभरात आगोकूच होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या बुधवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान तसंच मध्य प्रदेश या ठिकाणी येत्या 3-4 दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतही येत्या 5-6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत चीन सीमेवर लडाखमध्ये युद्ध अभ्यासादरम्यान 5 जवानांना वीरमरण. आकाशवाणीवरील मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशविदेशातील नागरिकांशी साधणार संवाद. चालू आर्थिक वर्षात भारताचं 800 अब्ज डॉलरच्या निर्यातीचं उद्दिष्ट, पियुष गोयल. टी20 क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षानंतर विश्वचषकावर भारताची मोहोर, तर महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 603 धावांचा विक्रम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.